श्री गणेशाय नमः। किष्किंधाकांड चतुर्थ सर्ग। भगवान राम लक्ष्मणाला क्रियायोग वर्णन करून सांगतायत। श्री महादेव म्हणाले, हे पार्वती, तेथे मणिमय गुहामध्ये लीलेने फिरत आणि पक्व मुळे आणि फळे खाऊन संतुष्ट होत श्रीराम लक्ष्मणासह पावसाळ्याच्या दिवसात तेथेच सुखाने राहिले। वायूने प्रेरणा दिलेले, पाण्याने भरलेले आणि ज्यांच्यामधून विजा चमकत होते असे मेघ, म्हणजे ज्यांच्या पाठीवर सोन्याच्या झुली घातल्या आहेत असे हत्तीचे कळप आहेत असे वाटत होते। ते मेघ पाहून श्रीरामांना विस्मय वाटला। नवीन गवताचा आस्वाद घेऊन आनंदित आणि पुष्ट झालेले पशु आणि पक्षी आसपास धावत होते। त्यांनी श्रीरामांना पाहिल्यावर त्यांचे डोळे मुग्ध होऊन ते सदा ध्याननिष्ठ असणाऱ्या श्रेष्ठ मुनीप्रमाणे स्थिर होत, इकडे तिकडे जात नसत। यावेळी परमात्मा श्रीराम हे मनुष्य रूपाने पर्वत आणि वनभूमी यावर फिरत आहेत असे कळल्यावर सिद्धांचे समूह, पृथ्वीवरील पशुपक्षी यांचे समूह बनून श्रीरामांची सेवा करीत आहेत असे वाटत होते। राम तिथे एकांतात ध्यानामध्ये तत्पर होत असत। एकदा त्यांची समाधी उतरल्यावर विनयाने युक्त अशा लक्ष्मणाने भक्तिप्रेमाने श्रीरामांना म्हटले, हे देवा, पूर्वी तुम्ही केलेल्या उपदेशवाक्याने माझ्या मनात असणारा आणि अनादि अविद्येने निर्माण झालेला संशय दूर झाला आहे। आता हे राघवा, या जगात योगी लोक ज्या क्रियामार्गाने पूजा पद्धतीने तुमची आराधना करतात तो क्रियामार्ग जाणून घेण्याची माझी इच्छा आहे। योगीजन, देवर्षी नारद, महर्षी व्यास आणि कमळातून उत्पन्न झालेले ब्रह्मदेव हे सुद्धा हाच क्रियामार्ग म्हणजे पूजा पद्धत मुक्तीचे साधन आहे असे म्हणत असतात। हे राजेंद्र, ब्राह्मण, क्षत्रिय इत्यादी वर्ण व ब्रह्मचर्य इत्यादी सर्व आश्रमातील लोक यांना मुक्ती देणारे तसेच स्त्री शूद्र यांना सुलभ असणारे हे मुक्तीचे साधन आहे। तेव्हा तुमचा भक्त आणि भाऊ असणाऱ्या मला तुम्ही लोकांना उपकारक असणारे हे साधन सांगा। श्रीराम म्हणाले, हे रघुनंदन लक्ष्मणा, माझ्या पूजाविधानाला काही अंत नाही, तथापि मी ते तुला शास्त्रानुसार क्रमशः संक्षेपाने सांगतो। माणसाने स्वतःच्या वेदाच्या शाखेच्या गुह्य सूत्रात सांगितलेल्या प्रकाराने उपनयन संस्कारानंतर द्विजत्व प्राप्त करून घ्यावे व माझ्या भक्तीने युक्त होऊन चांगल्या गुरुजवळून मंत्र प्राप्त करून घेऊन त्या गुरुंनी दाखवून दिलेल्या विधीप्रमाणे चांगली बुद्धी बाळगून माणसाने माझी आराधना करावी, किंवा हृदय, अग्नी, मूर्ती इत्यादी अथवा सूर्य इत्यादी ठिकाणी माझी पूजा करावी, अथवा निरलसपणे शाळीग्राम शिळेच्या ठिकाणी माझी पूजा करावी। बुद्धिमान उपासक भक्ताने प्रथम देहाच्या शुद्धीसाठी प्रातःकाळी वेदात किंवा तंत्रात सांगितलेल्या मंत्राचा उच्चार करीत शरीरावर शास्त्रविधानाप्रमाणे माती इत्यादी लावून स्नान करावे, नंतर संध्या इत्यादी नित्यकर्मे विधीपूर्वक करावेत। कर्माची सिद्धी व्हावी म्हणून चांगली बुद्धी असणाऱ्या माझ्या पूजकाने प्रथम संकल्प करावा आणि नंतर आपला गुरु म्हणजे मी म्हणजे राम परमेश्वर आहे या बुद्धीने त्याने गुरुची पूजा करावी। पूजेसाठीची माझी मूर्ती शालिक्रमाची असल्यास त्या शिलेला त्याने स्नान घालावे आणि जर ती प्रतिमा मातीची असेल तर तिच्यावर मार्जन करावे। प्रसिद्ध असलेल्या गंध, फूल इत्यादीने माझी पूजा करावी, ही पूजा सिद्धी प्राप्त करून देणारी आहे। दांभिकपणा सोडून आणि गुरुने सांगितलेल्या व्रतांचे नियमाने पालन करीत माणसाने विधीपूर्वक माझी पूजा व्रत म्हणून करावी। हे कुलनंदन लक्ष्मणा, माझ्या प्रतिमा इत्यादीवर अलंकार घालणे व सजवणे हे तर मला प्रिय आहे। अग्नीची पूजा करायची असेल तर अग्नीमध्ये हवीर द्रव्य अर्पण करून त्याची पूजा करावी। जर सूर्याची पूजा करायची असेल तर वेदीवर सूर्याची आकृती काढून त्याची पूजा करावी। माझ्या भक्ताने श्रद्धापूर्वक मला अर्पण केलेले पाणीसुद्धा माझ्या प्रसन्नतेला कारण होते। तर मग भक्ष, भोज्य इत्यादी पदार्थ तसेच गंध, फुले, अक्षता इत्यादी मला अर्पण केल्यास मी संतुष्ट होतो। हे काय सांगायच हवे, सर्व पूजाद्रव्ये मिळून अशा प्रकारे माझ्या पूजेचा प्रारंभ करावा। आता प्रत्यक्ष पूजा कशी करावी ते मी तुला सांगतो ऐक। प्रथम खाली दर्भ, त्यावर मृगाजन आणि त्यावर वस्त्र पसरून पूजकाने स्वतःसाठी योग्य आसन तयार करावे। मग शुद्ध मनाने देवाकडे तोंड करून त्या आसनावर बसावे। त्यानंतर बहिर्मातृका आणि अंतर्मातृका न्यास करावा. अर्थात अंगन्यास करन्यासपूर्वक आंतरबाह्य शुद्ध व पवित्र व्हावे. तसेच केशव नारायण इत्यादी 24 नावांचा न्यास करावा आणि त्यानंतर पूजकाने तत्वज्ञास करावा. नंतर विष्णुपंजर स्तोत्रात सांगितल्याप्रमाणे मूर्तीवर पंजरन्यास आणि मंत्रन्यास करावा. त्याचप्रमाणे माझ्या प्रतिमा इत्यादींवर सुद्धा तशा प्रकारचा न्यास पूजकाने निरलसपणे करावा. आपल्या स्वतःच्या पुढे डाव्या बाजूला पाण्याचा कलश आणि उजव्या बाजूला फुले इत्यादी सामग्री ठेवावी. त्याचप्रमाणे अर्घ्य आणि पाद्य देण्यासाठी तसेच मधुपर्कासाठी आणि आचमनासाठी 4 पात्रे ठेवावीत. त्यानंतर सूर्याप्रमाणे तेजस्वी अशा आपल्या हृदय कमळात जीव हे नाव असणाऱ्या माझ्या कलेचे ध्यान करावे आणि हे शत्रुदमना लक्ष्मणा आपला संपूर्ण देह हा त्या कलेने व्यापलेला आहे असे समजून घ्यावे आणि प्रतिमा इत्यादींचे पूजन करताना त्या प्रतिमा इत्यादींच्या ठिकाणी त्याच माझ्या जीवकलेचे आवाहन करावे. त्यानंतर पाद्य अर्घ्य आचमन स्नान वस्त्र अलंकार याने किंवा जितके उपचार शक्य आहेत तितक्यांचे द्वारा निष्कपटपणे माझे पूजन करावे. जर पूजकाजवळ वैभव असेल तर कापूर केशर रक्तचंदन चंदन तसेच उत्तम सुवासिक फुले यांनी मंत्रोच्चार करीत माझी पूजा नित्य करावी. तसेच निरांजन म्हणजे पंचारती धूप दीप आणि नाना प्रकारचे नैवेद्य यांचे द्वारा शास्त्रात सांगितल्याप्रमाणे माझी दशावरण पूजा करावी. हे सर्व उपचार नित्य मना श्रद्धेने अर्पण करावे कारण मी परमेश्वर श्रद्धेने दिलेल्या पदार्थाचा भोक्ता आहे. मंत्र जपणाऱ्या पूजकाने पूजेनंतर विधीपूर्वक होम करावा. अगस्त्य ऋषीने सांगितलेल्या पद्धतीनुसार एक कुंड तयार करून घेऊन त्या कुंडामध्ये गुरुने सांगितलेल्या मूलमंत्राचा किंवा पुरुष सूक्ताचा वापर करून आगम जाणणाऱ्या बुद्धिमान पुरुषाने होम करावा. अथवा अग्निहोत्रासाठी सिद्ध केलेल्या अग्नीमध्ये चरु म्हणजे भात आणि अन्य हवीर द्रव्ये यांचा होम करावा. होम करण्याच्या वेळी तापलेल्या सोन्याप्रमाणे असणारी दिव्य आभरणाने भूषित असणारी यज्ञपुरुषाच्या रूपातील माझी मूर्ती अग्नीमध्ये उभी आहे असे कल्पून शहाण्या याजकाने परमात्म्याचे ध्यान करावे. त्यानंतर माझ्या पार्षदांसाठी बली अर्पण करून होमाचा उरलेला भाग पूर्ण करावा. त्यानंतर वाचेवर नियंत्रण ठेवून माझे स्मरण करीत ध्यान करावे आणि जप करावा. त्यानंतर मुखवासासाठी प्रेमपूर्वक तांबूल अर्पण करावा. नंतर माझ्यासाठी नृत्य गीत इत्यादी तसेच स्तुतिपाठ इत्यादीही करून घ्यावेत. हृदयात माझी स्थापना करून जमिनीवर साष्टांग दंडवत घालून प्रणाम करावा. मी दिलेला भावनामय प्रसाद हा भगवंताचा प्रसाद आहे अशा भावनेने तो मस्तकी धारण करावा. नंतर भक्तीने युक्त होऊन माझे पाय सरून ते आपल्या मस्तकावर पूजकाने धारण करावेत. नंतर हे प्रभो घोर संसारातून माझे रक्षण करा असे म्हणून त्या बुद्धिमान उपासकाने मला नमस्कार करावा. शेवटी प्रतिमेत आवाहन केलेली जीवकला आता माझ्या हृदयातील तेजात पूर्वीप्रमाणे आली आहे असे स्मरण करून विसर्जन करावे. अशा प्रकारे आत्ता मी सांगितलेल्या पद्धतीने जर कोणी विधिवत माझी पूजा करील तर त्याला माझ्या अनुग्रहामुळे इहलोकी आणि परलोकी उत्तम सिद्धी प्राप्त होईल. अशा पद्धतीने माझा भक्त जर दररोज माझी पूजा करीत राहील तर त्याला माझे सारूप्य प्राप्त होईलच यात संशय नाही. हे अतिशय गुप्त अतिशय पवित्र आणि पूर्वीपासून चालत आलेले सनातन असे माझ्या पूजेचे तंत्र साक्षात मीच तुला सांगितले. जो कोणी हे निरंतर पठण करेल अथवा ऐकेल त्याला पूजेचे संपूर्ण फळ प्राप्त होईल यात संशय नाही. लक्ष्मणाने विचारल्यानंतर स्वतःचा भक्त शेषाचा अंश आणि महात्मा असलेल्या लक्ष्मणाला अशा प्रकारे श्रीराम परमात्म्याने अतिशय उत्तम क्रियायोग म्हणजे पूजाविधी सांगितला. त्यानंतर पुन्हा आपल्या मायेचा आधार घेऊन राम सामान्य माणसाप्रमाणे दुःखी दिसू लागले. हाय सीते असे म्हणत राहिल्याने रात्री त्यांना झोपही येत नाही. दरम्यानच्या काळात तेथे किष्किंधा नगरीत अतिशय बुद्धिमान असा हनुमान वानरराज सुग्रीवाला एकांतस्थानी म्हणाला, हे राजन ऐक, मी तुझ्याच हिताची उत्तम गोष्ट सांगत आहे. यापूर्वी श्रीरामाने तुझ्यावर फार मोठा उपकार केलेला आहे, परंतु मला वाटते की तू एखाद्या कृतज्ञ माणसाप्रमाणे तो उपकार खरोखर विसरून गेलायस। लक्षात ठेव, तुझ्यासाठी रामाने त्रैलोक्याला मान्य असणाऱ्या अशा वीर वालीला ठार केला आणि तुला राज्यपदावर प्रतिष्ठित केले। त्या श्रीरामामुळेच तुला दुर्लभ अशी तारा प्राप्त झाली। परंतु चांगल्या बुद्धीचे राम मात्र सध्या आपल्या भावासह पर्वताच्या शिखरावर राहून सीतेच्या शोधाचा आपला महान कार्याचा विचार करीत एकाग्रपणाने तुझ्या आगमनाची वाट पाहत आहेत। परंतु तू मात्र वानर स्वभावाला अनुसरून स्त्रीलंपट होऊन सर्व काही विसरून गेलायस। मी सीतेचा शोध करीन अशी प्रतिज्ञा करून तू आता तसे काहीही करीत नाहीस। तू कृतज्ञ आहेस। मला वाटते वालीप्रमाणेच तूही लवकरच मारला जाशील। हनुमानाचे वचन ऐकल्यावर भयाने विव्हल झालेल्या सुग्रीवाने हनुमंताला प्रत्युत्तर दिले, तू जे म्हणालास ते खरेच आहे। आता तू माझी आज्ञा त्वरित पाळ। अतिशय वेगवान असणारे 10,000 वानर तू आत्ता 10 दिशांना पाठवून दे। 7 द्वीपात राहणाऱ्या सर्व वानरांना त्याने तेथे बोलावून आणावे। 15 दिवसात सर्वश्रेष्ठ वानर येथे एकत्र येऊन जे वानर 15 दिवसांची मुदत मोडतील त्यांना मी ठार मारेन यात संशय नाही। हनुमंताला अशी आज्ञा करून सुग्रीव आपल्या घरात गेला। सुग्रीवाची आज्ञा शिरसावन्य मानून अतिशय बुद्धिमान मंत्रीश्रेष्ठ हनुमानाने त्याच क्षणी 10 दिशांना वानरांना पाठवून दिले। अगणित गुण आणि पराक्रम याने युक्त वायूच्या गतीने हिंडू शकणारे पर्वताप्रमाणे आकार व रूप असणारे आणि वनात हिंडणाऱ्या वानर समूहांचे मुख्य अशा वानरांना देणग्या व मानसन्मान देऊन संतुष्ट केले व त्यांना श्रीरामांच्या कार्यासाठी ज्याचे मन अतिशय उतावळी झाले होते अशा वायूच्या प्रियपुत्र हनुमानाने सर्वांना 10 दिशांना पाठवून दिले। इति श्रीमद अध्यात्म रामायणे उमा महेश्वर संवादे किष्किंधाकांडे चतुर्थ सर्ग समाप्त।